आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्यांवर त्यांनी कल्पनाही केली नसेल अशा कारवाईचा पंतप्रधानांचा इशारा. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाविरोधातील सरकारच्या कृतीला सर्व पक्षांचा पूर्ण पाठिंबा. काश्मीरमध्ये गेलेले महाराष्ट्रातले 500 पर्यटक सुखरूप परतले. पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज व्हॅटिकन सिटीला रवाना. आणि देशाच्या वायव्य भागात उष्णतेची लाट तर ईशान्येकडे मुसळधार पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा केली जाईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. ते काल मधुबनी इथं राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित जाहीर सभेत बोलत होते. माणुसकीवर विश्वास ठेवणारा प्रत्येक जण भारतासोबत आहे असंही पंतप्रधान म्हणाले.
हमला सिर्फ निहत्थे पर्यटकों पर नहीं हुआ है, देश के दुश्मनों ने भारत की आत्मा पर हमला करने का दुस्साहस किया. मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. सजा मिल करके रहेगी. अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है.
भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधानांनी एक क्षण मौन पाळून या हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या विरोधात मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीनं सीसीएसनं केलेल्या कारवाईला सर्व पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात सर्व संभाव्य कृतींनाही आपला पूर्ण पाठिंबा असेल असं आश्वासनही सर्व विरोधी पक्षांनी सरकारला दिलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारनं काल नवी दिल्ली इथं संसद भवन संकुलात बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये त्यांनी हे आश्वासन दिलं. या बैठकीत संरक्षण मंत्र्यांनी पहलगाम इथल्या घटनेची आणि त्याविरोधात सीसीएसच्या बैठकीत भारत सरकारनं केलेल्या कृतींची माहिती दिली. सर्व पक्षांनी या दहशतवादी हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त करून त्याविरोधातल्या सर्व कृतींना संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला अशी माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
सब पार्टी ने कहा कि सरकार के साथ है और आतंकवाद के खिलाफ इस लड़ाई में सारे पॉलिटिकल पार्टी सरकार के साथ खड़ा है और पूरा देश खड़ा है. ये संदेश भी सब पॉलिटिकल पार्टी ने दिया है और सब पार्टी के नेताओं ने एक ही आवाज में कहा है कि सरकार जो भी कदम उठाएगा साथ देंगे. और मैं मानता हूं कि आज के इस महत्वपूर्ण ऑल पार्टी बैठक में जो हमने स्पिरिट अडॉप्ट किया है कि एकजुट होकर के लड़ाई लड़ेंगे आतंकवाद के खिलाफ, वो आगे भी जारी रहेगा. और एक अपील किया है कि ऐसे समय में हम एक दूसरे के खिलाफ राजनीतिक दृश्य से ना दिखें और राजनीति ना करें, ऐसे माहौल में देश एकजुट रहना चाहिए.
या घटनेच्या विरोधात आणखी कठोर कारवाई करण्याची इच्छाही सरकारच्या वतीनं बैठकीत व्यक्त करण्यात आली. या बैठकीत सर्वच पक्षांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. सरकारकडून केल्या जाणाऱ्या कोणत्याही कारवाईला आपला पाठिंबा असेल असं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. जम्मू काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केली.
हमने सब लोगों ने मिलकर जो पहलगाम में इंसिडेंट हुआ है उसको सभी लोगों ने कंडम, ऑल पार्टी रिस्पेक्टिव ऑफ ये वो अंतर.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन इथं भेट घेतली. जयशंकर यांनी निवडक देशांच्या राजदूतांशीही काल यासंदर्भात चर्चा केली. जर्मनी, जपान, पोलंड, युके आणि रशिया या देशांचे राजदूत यावेळी उपस्थित होते. दरम्यान जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी श्रीनगरमध्ये काल सर्वपक्षीय बैठक घेतली. बैठकीत केंद्र सरकारच्या पाकिस्तानविरुद्धच्या सर्व निर्णयांना पाठिंबा देण्यात आला आणि हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. बैठकीत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना काश्मीरी विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षेचं आवाहन करण्यात आलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज जम्मू आणि काश्मीरला भेट देणार आहेत. लष्कर प्रमुख परिसरातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील, तसंच उच्च लष्करी कमांडर लष्कर प्रमुखांना खोऱ्यात आणि नियंत्रण रेषेजवळील दहशतवाद विरोधी उपाययोजनांबद्दल माहिती देणार आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर ए तोयबाच्या 3 दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी 60 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. हाशिम मुसा उर्फ सुलेमान आणि अलीभाई उर्फ तुल्हाभाई हे दोन्ही दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचं समजलं आहे. तिसरा दहशतवादी अनंतनाग जिल्ह्यातील आदिल हुसेन ठोकर हा आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतानं अटारी सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला असून पंजाबमध्ये अमृतसरमधील अटारी, फिरोजपूरमधील हुसैनीवाला आणि फाजिलका इथल्या रोड रिट्रीट समारंभांचं प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान काल अटारी मार्गे 28 पाकिस्तानी नागरिक भारतातून पाकिस्तानला गेले आणि 105 भारतीयही परतले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमान कंपन्यांना पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास बंदी घालणार असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे. त्यामुळे भारतातील नोंदणीकृत विमानं तसंच भारतीय कंपन्यांच्या मालकीची किंवा भाडेतत्वावर घेतलेली विमानं पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करू शकणार नाहीत. उत्तर अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि मध्य पूर्वेकडची एअर इंडियाची काही उड्डाणं पर्यायी विस्तारित मार्गानं जातील असं एअर इंडियानं म्हटलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या 2 दिवसात महाराष्ट्रातले सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले. राज्य सरकारनं या पर्यटकांसाठी 2 विशेष विमानांची व्यवस्था केली होती. त्यातून 184 पर्यटक काल मुंबईत दाखल झाले. आणखी 232 प्रवाशांसाठी आज एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकारनं केली आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विनंतीवरही काम केलं जात आहे. पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज व्हॅटिकन सिटीच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. राष्ट्रपती आज सेंट पीटरच्या बॅसिलिका इथं पुष्पहार अर्पण करून पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहतील. उद्या 26 एप्रिल रोजी राष्ट्रपती मुर्मू जगभरातील मान्यवरांच्या समवेत पोप यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पोप फ्रान्सिस यांचं 21 एप्रिल रोजी निधन झालं. पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर भारतानं 3 दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला. आयपीएल T20 क्रिकेटमध्ये बेंगळुरू इथं झालेल्या कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं राजस्थान रॉयल्स संघाचा 11 धावांनी पराभव केला. आज संध्याकाळी 7:30 वाजता चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघादरम्यान चेन्नई इथं सामना होणार आहे. नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियमवर आजपासून दुसरी आशियाई योगासन विजेतेपद स्पर्धा सुरू होत आहे. 27 तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 21 आशियाई देशांमधले 170 अधिक योगपटू सहभागी होणार आहेत. आगामी 3 ते 4 दिवस वायव्य भारतात उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहील अशी शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि तेलंगण इथं उद्यापर्यंत उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तर रविवारपर्यंत पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम आणि मेघालयात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा इथंही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्यांवर त्यांनी कल्पनाही केली नसेल अशा कारवाईचा पंतप्रधानांचा इशारा. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाविरोधातील सरकारच्या कृतीला सर्व पक्षांचा पूर्ण पाठिंबा. काश्मीरमध्ये गेलेले महाराष्ट्रातले 500 पर्यटक सुखरूप परतले. पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज व्हॅटिकन सिटीला रवाना. आणि देशाच्या वायव्य भागात उष्णतेची लाट तर ईशान्येकडे मुसळधार पावसाची शक्यता. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.